श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सातव्या अध्यायाचा 29 पर्यंतचे श्लोक काल आपण निरूपण बघितलं, फार सुंदर भाग आला होता। अहंकार आणि देह यांच्या प्रेमातून इच्छा नावाची मुलगी जन्म घेते। त्या इच्छारूपी इच्छा नावाच्या मुलीचं द्वेषासोबत लग्न होते आणि त्या दोघांपासून मग द्वंद्वमोह नावाचा पुत्र निर्माण होतो। त्या द्वंद्वमोहाला अहंकार वाढवतो आणि द्वंद्वमोह मोठा झाल्यानंतर सर्व सज्जनांचा मार्ग अवरुद्ध करतो। लोकांना आपल्या वाटेतून भरकटायला लावतो आणि सर्व प्रकारचे पुण्यकर्म संपुष्टात येतात। पण जे खरे साधक असतात, अभ्यासक असतात, योगी असतात, ते मात्र अशा वेळीही स्वतःचं संतुलन बिघडू देत नाही, स्वतःला त्यातून काढतात आणि बरोबर हळूहळू त्यातून जरा मरण यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय करतात आणि त्या ब्रह्माला पूर्णपणे जाणतात, संपूर्ण अध्यात्माला, संपूर्ण कर्माला जाणतात। अशा प्रकारे हळूहळू स्वतःची सोडवणूक करतात। सातव्या अध्यायाचा 30वा श्लोक हा श्लोक या अध्यायाचा अखेरचा श्लोक असेल, याच्यावरचं माऊलीचं अप्रतिम निरूपण ऐकूया। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। साधि भूताधि दैवं माम साधि यज्ञं च ये विदुः प्रयाण काले पीच माम ते भी दुर्युक्त चेतसाः। जे अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ याच्यासहित मला जाणतात, ब्रह्माला जाणतात, ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकालीही मला जाणतात आणि जे प्रयाणकाली मला जाणतात ते माझ्यापर्यंतच येतात। जिही साधी भूता माती प्रतीती चे निहाती धरूनी आदि दैवाते शिवतलेगा जया जाणिवे चे निवेगे मी अधियज्ञो दृष्टिरिगे ते तनुचे नियोगे विर्हये नवती एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता काय नमरतया ही चित्तायुगांतुनो हे परिनेणो कैसे पैगा जे जडो निगेले माझिया अंगा ते प्रयाणिचिया लगबगान सांडिती चमाते एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेची अंतकरण युक्त योगी तव इये शब्द कृपी के तळी नोळवेची अवधानाची अंजुळी जे नाविक अर्जुन तये वेळी मागाची होता। अधिभूता सहित म्हणजे या शरीरासहित मला या परमात्म्याला अनुभवाच्या द्वारा यथार्थ जाणून ज्यांनी अधिदैवाला, अधिदैव म्हणजे जीव, आपल्या आतमध्ये असलेला जीव, त्या अधिदैवाला आकलन केले ना, जाणले, ज्यास वरील ज्ञानाच्या बळाने अधियज्ञ जो मी तो अनुभवास येतो, ते पुरुष, असे जे पुरुष असतात त्यांना शरीराच्या वियोगाच्या वेळेला म्हणजे मरताक्षणी दुःख होत नाही। सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की मरणाऱ्या प्राण्यांची खळबळ उडते, कोणीच मरू इच्छित नाही, मरायची सगळ्यांना भीती वाटते। मरणाचा क्षण असं वाटते आपल्याला की तो किती गंभीर क्षण असेल, किती भीतीदायक क्षण असेल, म्हणून आपण भीतो। त्याची दोरी सुटली, मरणाची दोरी तुटली की प्राण्यांची खळबळ उडते आणि ती पाहून न मरणाऱ्याच्याही चित्ताला प्रलयकाळ ओढवला आहे असे वाटत नाही का। परंतु ज्ञानी पुरुष जे असतात त्यांच्या बाबतीत कोण जाणे कसे होते ते, जे माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत ना, ते अंतकाळाच्या गडबडीत मला विसरत नाही. त्यांना त्या क्षणी देखील माझेच स्मरण असते. मी मरतो असे म्हणत नाहीत ते. त्यांना त्या क्षणीही सतत माझे स्मरण असते. आणि सहज विचारण करून पाहिले तर असे जे निपुण आहेत, असे जे निष्णात आहेत माझ्या ठिकाणी, ते स्थिर अंतकरण झालेले योगी आहेत असे समज. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजळ प्राप्त झाली नाही. कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागेच होता. देवाच्या सांगण्याकडे त्याचे पूर्ण लक्ष नव्हते. जेथ तद ब्रह्म वाक्य फळे जिये नानार्थ रसे रसाळे बहकाते आहाती परिमळे भावाचेनी सहज कृपा मंदा निळे कृष्ण द्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची खोळे अवचित पडिली तिये प्रमयाचीच हो का वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबकळिली मग तैसीच का घोळली परमानंदे तीणे बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेता ती गळाळे विस्मयामृताचे तिया सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गा वाती वाकुलिया हृदयाच्या जीवी गुतकुलिया होता ती. त्या ठिकाणी ते ब्रह्माचे प्रतिपादन करणारी वाक्ये हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने भरलेली होती व ती अभिप्रायाच्या सुगंधाने दरवळली होती, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. अर्जुनाची स्थिती ते आकलन करत आहे, त्या स्थितीचं वर्णन करत आहे. अशी ही श्रीकृष्ण रूप वृक्षाची वचनरूप फळे सहज कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी ओटीमध्ये अकस्मात पडली. काय म्हणतात, सहज कृपा मंदा निळे कृष्ण द्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची खोळे अवचित पडली. श्रीकृष्णरूपी वृक्षाची हे वचनरूप फळे अर्जुनाचे कान जणू काही एक टोपली आहे त्या ओटीमध्ये अकस्मात येऊन पडलीत. ती वाक्यरूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताची जणू काय बनलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच परमानंदाने घोळलेली होती. त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे घोटके घेऊ लागले. त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला आणि स्वर्गसुखाला वेळावून दाखवू लागला व त्यांच्या हृदयामध्ये त्याच्या जीवामध्ये गुदगुल्या होऊ लागल्या. ऐसे वरचलीची बरवा सुख जाऊ लागले फावा तव रस स्वादाचिया हावा लाहू केला झाकरी अनुमानाचे निकर्तळे घेऊनी तिये वाक्य फळे प्रतीती मुखी एके वेळे घालू पाहिली तब विचाराचिया रसनान दाटती परी हे तुचाही दशनी न फुटती ऐसे जाणोणी सुभद्रापती चुंबीचिना मग चमत्कारला म्हणे ये जळीची मा तरंगणे कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचेनी ये पदवे नवती फुडिया गगनाचिया घडिया एथा मुची मती बुडिया थावन निघे. याप्रमाणे त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे अर्जुनास सुख अनुभवाला येऊ लागले. म्हणजे ते नुसते शब्द चांगले वाटू लागले अर्जुनाला, पण त्यातला भाव अजून समजला नाही. तो इतक्यात त्या फळांच्या रसाची रुची घेण्याच्या तीव्र इच्छेने त्वरा करू लागला. म्हणजे त्या शब्दांचं सौंदर्य सोडून त्याच्या आतमध्ये लपलेला भाव आणि त्याचा रस कसा आहे याचा थोडासा टेस्ट त्याला अर्जुनाला लागली. ताबडतोब अनुमानाच्या तळहातात ती वाक्यफळे घेऊन अनुभव रूपी मुखामध्ये ती एकदम घालावयास अर्जुन पाहू लागला। तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात, कारण त्याचा भावार्थ इतका गहन आणि इतका मोठा होता की अर्जुनाचं तोंड लहान पडलं। आणखी हेतूच्याही दातांनी ती फळे फुटेनात, म्हणजे भगवंताचा हेतू काय आहे हे त्याला न कळल्यामुळे ते फळं त्याला त्याच्या दाताकडून तुटत नव्हती असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लावीना। मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्ये म्हणजे पाण्यात पडलेल्या ताऱ्यांचे प्रतिबिंब होय, असली तारे तर वर आहे, मी अक्षरांच्या सुलभपणाने कसा फसलो, मी खोट्याला खरं आणि खऱ्याला खोटं समजलो, मी तर नुसतं त्या डबक्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब पाहूनच खुश होत आहे, पण ते वास्तविक तारे तर वर आहे, ही खरोखर ही वाक्य नाही, ही शब्द नाहीत, तर या आकाशाच्या घड्याच आहेत, तिथे आमच्या बुद्धीने किती जरी धडपड केली तरी तिला थांग लागत नाही हे सहजासहजी आम्हाला समजत नाही। ये पदे नवती फुडिया गगनाचिया घडिया, आभाळाच्या घड्याच्या घड्याच केलेल्या आहे, येथ आमची मती बुडिया थांबन निघे, आमच्या मतीने सहजासहजी समजणार नाही आहे हे अर्जुनाला लक्षात आलं। वाचून जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पुनी किरीटी तिये पुनरपी केली दृष्टिया दवेंद्रा मग विनविले सुबटे हा हू जीये एक वाटे सात ही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती एरवी अवधानाचे नी वहिलेपणे नाना प्रमेयांचे उगाणे काय श्रवणाचे नी आंगणे बोलो लाहाती परी तैसे हे नोहेची देवा देखिलाक्षर परी तैसे हे नोहेची देवा देखिलाक्षरांचा मेळावा आणि विस्मयाचिया जीवा विस्मयो जाला कानाचे निगवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहेना तव चमत्कारे अवधान ठकले। असे जर आहे तर मग ती वाक्ये कळायची गोष्ट कशाला असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली। त्याला वाटलं की अरे हे तर मला समजलंच नाही, आता देवाला आणखी एकदा विचारू। मग अर्जुनाने विनंती केली की देवा आता जे तुम्ही सात पदे बोलले, कोणती पदे बोललेत देव, मागे मागच्या दोन श्लोकांमध्ये ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव अधियज्ञ आणि प्रयाण काळची मरत्या क्षणीची स्थिती, त्या क्षणी तुझे स्मरण कसे होईल, ही एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक गोष्ट आहे असं अर्जुनाला वाटू लागलं। आणि सहज विचार करून पाहिले तर या सात वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल असे मला वाटले होते, पण देवा हे तसं नाही, हे तर मला समजलंच नाही, मी तर तुझ्या शब्द सौंदर्यामध्येच गुरफडून राहिलो, मी तर फक्त अक्षरांचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला पारावार राहिला नाही, कानाच्या झरोक्या वाटे शब्दाचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच माझे लक्ष चमत्काराने चकित झाले। तेवीची अर्थाची चाड मजा आहे ते सांगताही वेळू नसाहे म्हणोनी निरूपण लवलाहे कि जो देवा ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढाभिप्राओ दृष्टी सुनी तेवीची माझी शिरवुनी आरती आपुली कैसी पुसती पाहे पा जाणीव भिळेची तरी लंघो नेदी शिव एरवी कृष्ण हृदयासी खेव देवो सरला अगा गुरु ते जय पुसावे तै येणे मोहे मागे सावध हो आवे हे कची जाणे आगवे सव्यसाची आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञा हरीचे बोलणे हे संजयो हे आवडलेपणे सांगेल कैसे। त्याचप्रमाणे अर्थाची मला इच्छा आहे देवा. ती इच्छा किती आहे ते सांगताना जो वेळ लागेल ना तितका वेळ देखील मी सहन करू शकत नाही. म्हणून देवा मला ताबडतोब माझ्या या 7 प्रश्नाचे निरूपण लवकरात लवकर करा आणि लवकरात लवकर माझे या शंकेचे निरसन करा. अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील त्या अभिप्रायावर पूर्ण लक्ष पूर्ण दृष्टी ठेवून त्याचप्रमाणे आपली इच्छाही मध्ये शिरकावून अर्जुनाची प्रश्न करण्याची ही चतुराई कशी आहे पहा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाहीत. प्रश्न करण्याची जी मर्यादा आहे सगळा जो डिसिप्लिन आहे प्रश्न करण्याचा त्याचं उल्लंघन करतच नाही. एरवी तो श्रीकृष्णाच्या अंतकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त होतो. अहो श्रीगुरूला जेव्हा विचारावयाचे असेल ना त्यावेळी असे अवधान ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे आपली शंका तर विचारायलाच पाहिजे, मर्यादा पण सुटली नाही पाहिजे, पण त्याचवेळी गुरुच्या प्रती जो आदरभाव आहे त्याची पण पूर्ण ऑनर रिस्पेक्ट राखली पाहिजे. हे सर्व करणं फक्त त्या एका अर्जुनाला जमत होतं. आता त्या अर्जुनाचे खुपीदार प्रश्न करणे आणि त्याच्यावर त्या सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे कशा प्रेमाने सांगेल ते आता पुढल्या अध्यायात पण उलगडून सांगता येईल. ते अवधान ध्यावे गोठी बोली जेल नीट मराठी जैसी कानाचे आधी दृष्टी उपेगा जाई बुद्धीचिया जिभा बोला चान चाखता गाभा अक्षरांचिया चिया भावा इंद्रिये जिती पहा पामालतीचे कळे घ्राणासी खीर वाटले परिमळे परी वरचली बरवा काई डोळे सुखिये नवती तैसे देशिये चिया हवावा इंद्रिये करीती राणीवा मग प्रमेयाचिया गावा लेसा जाईजे ऐसे नी नागरपणे बोलू निमेते बोलणे ऐका ज्ञान देव म्हणे निवृत्तीचा. ते थेट मराठी भाषेत सांगितले जाईल बरं. त्या निरूपणाकडे श्रोत्यांनी नीट लक्ष द्यावे. ज्याप्रमाणे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो, कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग म्हणजे जे दृश्य आपल्याला आधी डोळ्यांनी दिसते त्यानंतर कानांनी ऐकायला येते. जसे आकाशात वीज चमकते ते डोळ्यांनी आधी दिसते आणि नंतर थोड्या वेळाने त्याचा आवाज त्याची गर्जना आपल्या कानापर्यंत येते. भौतिकशास्त्रामध्ये म्हणतात की लाईटची जी वेलॉसिटी वेलॉसिटी ऑफ लाईट इज मच ग्रेटर दॅन दी वेलॉसिटी ऑफ साऊंड. प्रकाशाची गती ध्वनीच्या गतीपेक्षा फार जास्त असते. म्हणून जे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो तसे बुद्धीच्या जिव्हेने शब्दातील अर्थ न चाकता केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिय जगतील, इंद्रियाचे समाधान होईल. पण तेवढ्यावर तुम्ही संतुष्ट राहू नका. त्या शब्दांच्या आतमध्ये लपलेला अर्थाचा गाभा त्याचे रसास्वादन करा. अहो असे पहा की मालतीच्या कळ्या, मालती फूल असतं ना मालतीचं फूल, त्याच्या कळ्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने चांगल्या वाटल्या पण त्यांच्या वरच्या शोभेने डोळ्यांना आल्हाद वाटतोच की नाही. ते दिसायला पण सुंदर दिसतात फुलं आणि त्यांचा सुगंध तर अप्रतिम असतोच. अगदी त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये तर राज्य करतील आणि मग त्याच्या आतमध्ये लपलेले जे प्रमेय आहेत जे सिद्धांत आहे त्यांच्या गावापर्यंत पण चांगल्या तयारीने जाता येईल. जेथे शब्द नाहीसा होतो तेथे बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन ते तुम्ही ऐका. ऐसे नी नागरपणे बोलू निमेते बोलणे. ऐसे नागरपणे म्हणजे आपल्या बोलण्या चालण्याची जी सुंदर मराठी भाषा आहे ही जी नागर नागर भाषा त्या काळची प्राकृत भाषा आणि या प्राकृत भाषेमध्ये अशा सुंदर रीतीने मी सांगेन अशा कॉन्फिडन्सनी माऊली सांगत आहे की पुढल्या अध्यायामध्ये आता मी हे सर्व प्रतिपादन सुंदर रीतीने करेल. मंडळी यात शेवटी शेवटी जो भाग आला की हा द्वंद्व मोह सगळी मार्ग अवरुद्ध करतो आणि बहुतेक लोक या मार्गात अडकून पडतात. काही अत्यंत दैववान पुण्यवान लोक असतात, ते त्या मार्गावरील काटे दूर सारून त्यांना माहीत असते की हे देखाव्याचे काटे आहेत, हे काही टोचणारे नाही आहेत, यांचा जितका बाऊ करू तितके हे आपल्याला त्रास देतील, पण यांना आपल्याला जिंकून पुढे जायचं आहे असा विचार करून ते पुढे चालायला लागतात. मंडळी, आपण पाहतो आतापर्यंत जी मोठी मोठी सत्पुरुष झाली आहेत, जे दिव्य आत्मे झाले आहेत, जे परमात्मस्वरूप झाले आहेत, जे सच्चिदानंद सद्गुरू झालेले आहेत, असे सद्गुरू त्यांच्या आयुष्यात, त्यांची जर आपण लाईफस्टाईल पाहिली, त्यांची बायोग्राफी जर वाचली आणि त्यांचं जर आयुष्य बघितलं, तर ते अनेक प्रकारच्या त्रासांनी युक्त होतं. त्याचे जेव्हा आपण वर्णन ऐकतो, ते आपल्याला असं वाटतं की त्यांना खूप त्रास झाला असेल, त्यांचा फार छळ झाला असेल, पण त्या छळाकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. ज्ञानेश्वर महाराज हे चारही भावंड, यांचे आईवडील गेल्यानंतर यांची किती हाल अपेष्टा झाली, त्याला आपण हाल अपेष्टा म्हणतो, पण या चार भावंडांनी त्याला हाल अपेष्टा समजलेच नाही, कारण त्यांनी या गोष्टींना महत्त्वच दिलं नाही, कारण त्या द्वंद्वभावापासून निर्माण होतात, म्हणून ते आपल्याला त्या प्रॉब्लेमसारख्या दिसतात, पण त्यांना त्या प्रॉब्लेम नाहीच आहेत. तर म्हणून जितके कुठले सत्पुरुष झाले आहेत, मोठे मोठे योगी झालेले आहेत, मोठे सद्गुरू झालेले आहेत, त्यांची लाईफ जर तुम्ही बघाल, तर त्यांच्या लाईफमध्ये आपल्या व्याख्येप्रमाणे कष्ट कष्ट फार होते. समाजाने त्यांना त्रास दिला, घरच्यांनी त्यांना त्रास दिला, अवतीभोवतीच्या लोकांनी त्यांना त्रास दिला, त्यांना ज्ञान प्राप्त करणे अवघड झालं, ज्ञानप्राप्तीच्या शोधामध्ये त्यांना जंगल जंगल, डोंगर डोंगर, कुठे कुठे फिरावं लागलं असं आपल्याला वाटते, पण त्याचं त्यांना अजिबात काही वाटलं नाही, कारण त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. त्यांना माहीत होतं की हे द्वंद्व मोहापासून निर्माण झालेलं आहे, हे काही खरं नाहीच आहे, आणि म्हणून त्यांनी न घाबरता आपलं जे जो अभ्यास होता स्वतःचा, तो अभ्यास कंटिन्यू केला आणि ते पुढे पुढे गेले. आता या अध्यायाच्या शेवटी जे सात प्रश्न अर्जुनाला जाणवले की परमात्म्याने या सात गोष्टी सांगितल्या आणि त्या शेवटी शेवटी मला समजल्या नाही, कारण तत्पूर्वीचं जे निरूपण होतं, तत्पूर्वीचे जे श्लोक होते, त्याच्यामध्ये एक वेगळा भाग सुरू होता आणि एकदम शेवटल्या दोन श्लोकामध्ये, जशा क्रिकेट खेळताना शेवटल्या दोन ओव्हरमध्ये मॅच टर्न होत असते, तशी ही शेवटले दोन श्लोक जे आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे गोष्टच टर्न झाली. आधी कुठे एक देव, मल्टिपल देव, देवांच्या ठिकाणी श्रद्धा, श्रद्धा दृढ करणे, या सर्व गोष्टी सुरू होत्या, आणि सडनली शेवटल्या दोन श्लोकांमध्ये अध्यात्म, अधिदैव, अधियज्ञ आणि ब्रह्म, कर्म, ज्ञान आणि नंतर शेवटी मरता मरते क्षणीची त्या योग्याची स्थिती, जेणेकरून अंतकाळी त्याला परमात्मा आठवेल, या सर्व गोष्टींची जेव्हा परमात्म्यांनी चर्चा केली, तर त्यामुळे अर्जुनाला एकदम सरप्राईज झाला आणि म्हणून त्यातून पुढचा अध्याय, आठवा अध्याय निर्माण होणार आहे, आणि तो अध्याय आपण उद्यापासून पाहूया. उद्या पहिला त्याचा सारांश घेऊ आणि नंतर त्या अध्यायाचं निरूपण माऊलींनी सांगितल्याप्रमाणे ते करूया. आज हा अध्याय आपण इथे संपवणार आहे, सातवा अध्याय आपला समाप्त होतो. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्याय. ॐ श्री सच्चिदानन्दार्पणमस्तु. शुभं भवतु. पुण्डलिका वरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीपण्डरीनाथ महाराज की जय.